नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंयची सोबीत संकल्पना पुराय करपाक गोंय सरकार नेटान वावुरता अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. मये वांगडी पंचायतीच्या नव्या इमारतीच्या उक्तावण सुवाळ्यात ते उलयताले. दिवचल म्हालातल्या मये मतदारसंघात सरकारान विंगड विंगड उदरगतीची कामां पुराय केल्यात. चोडंटे साल्वादोर दिमून पुला खातीर जमीन संपादन करपाची प्रक्रिया सुरू आसा. येत्या त्या काळात बेगीनूच ह्या पुलाच्या प्रत्यक्ष बांदकामाक सुरवात जातली अशें मुखेलमंत्र्यांनी मुखार सांगले. हे वेळार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, दिवचलचे आमदार चंद्रकांत शेटये, आमदार उल्हास तुयेकर, प्रवीण आर्लेकर, केदार नायक, संकल्प आमोणकर आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. केंद्र सरकार आनी राज्य सरकाराच्या माध्यमातल्यान गोंयच्या उदरगतीक गती मेळटली अशें केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हांणी आपल्या उलोवपांत सांगले. 1 जुलयसावन देश पावण्याचेर केंद्र सरकारान भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा तशेंच भारतीय साक्षर अधिनियम हे तीन नवे कायदे चालीक लावपाचे थारायला. गोंयातूय हे कायदे 1 जुलयसावन चालीक लागतले अशी घोषणा मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केला. ते काल 18 जून क्रांती दिसा निमतान घडोवन हाडिल्ल्या कार्यावळीत मुखेल सोयरे म्हण उलयताले. हे कायदे राजवटशाय पद्दतीक पूर्णविराम लायतले अशें तांणी म्हळा. सुटके झुजारांच्या सरकारी शिरवीस दिवपाची दुसऱ्या वळेरेंतल्या पात्र उमेदवारांक बेगिनात बेगीन शिरवीस दितले अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. गोंयची येरादारी सांबाळपी कदंब येरादारी महामंडळाच्या ताफ्यात फुडल्या 2 म्हयन्यात विजेचेर चलपी आनीक 94 बसी जमा जातल्यो अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष आनी नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर हांणी दिली. ह्यो बसी आयल्या उपरांत गोंयातली बस येरादारी आनीक सुरळीत जातली अशें तांणी सांगले. काल मडगांव एका सुवाळ्या उपरांत पत्रकारांकडेन उलयतना तांणी ही माहिती दिली. गोंयाक 150 विजेचेर चलपी बसी दिवपाची निविदा एका हैदराबादातल्या कंपनीन घेतिल्ली, मात तांणी फकत 56 बसी दिल्यो. हे खातीर हे कंपनीक महामंडळान कारणां दाखया नोटीस जारी केल्या आनी हे कंपनीक सुमार 1 कोटी रुपयांचो दंड फरमायला अशें तांणी सांगले. येत्या 2 म्हयन्यात उरिल्ल्यो 94 बसी गोंयाक दिवपाचे हे कंपनीन मान्य केला अशें तांणी सांगले. खेरीज कदंब येरादारी महामंडळाक डिझेलाचेर चलपी आनीक 50 बसी विकत्यो घेवपाक गोंय सरकारान मान्यता दिल्या. ह्यो बसी दाखल जाल्या उपरांत त्यो आंतरराज्य मार्गाचेर सुरू करून ज्या आंतरराज्य मार्गांचेर कदंबान आपली सेवा बंद केल्या त्या सुवातांनी ती सेवा परतून सुरू करतले अशें तुयेकर हांणी सांगले. गोंयातले उण्या धोक्याचे धबधबे लोकां खातीर उक्ते करपाचो निर्णय सरकारान घेतला. हातूंत सत्तरेचे पाळी, हरवळे, चरवणे, गुळेली, गवंडाळे, नानेली, कुमथळ, मांदे आनी गुळे, बांदावयलो वजरी, खाडी गुळे, भाटी नेत्रावळी, कुसके, खोतीगाव ह्या धबधब्यांचो आसपाव आसा. हे विशींचे परिपत्रक सरकारान काल चालीक लायला. कांय दिसा पयली धबधब्यांनी तशेंच चिरांच्या खाणीचेर बुडून मरपाची प्रकरणां वाडिल्ली. ते फाटभुंयेर सरकारान पावसान अशा वाठारांनी वचपाक बंदी घाल्ली. आतां ह्या निर्णयांत सरकारान सुरक्षीत अशा धबधब्यांचेर वचपाक परवानगी दिल्या. आधार कार्ड रेशन कार्डाक जोडपाक 30 जून मेरेन मुजत वाडयल्या. नागरी पुरवण आनी गिरायक वेव्हार खात्यान आधार कार्ड रेशन कार्डाक लिंक करून नाशिल्ल्या सगळ्या पात्र रेशन कार्ड धारकांक 30 जून मेरेन आपले आधार कार्ड रेशन कार्डाक जोडपाची विनवणी केल्या. रेशन कार्ड धारकांनी आपले आधार कार्ड संबंधित म्हालातल्या नागरी पुरवण कार्यालयात दिवचे अशें सांगला. 30 जून मेरेन आपले आधार कार्ड रेशन कार्डाक जोडूंक नाशिल्ल्यांची नावां रेशन कार्ड तपशिलांतल्यान वगळटले आनी वगिल्ल्या नावां परतून घालचे खातीर योग्य कारण दिवचे पडटले अशें खात्यान कळीत केलां. वारसा विराग्रणींचा ह्या डॉ नारायण देसाई हांच्या पुस्तकाचो विमोचन सुवाळो काल सावयवेरेच्या मदनंत सभागरात झालो. आदले माहिती आयुक्त संजय ढवळकर हांच्या हस्तुके हे विमोचन झाले. सावयवेरे गावच्या सरपंच शोभा पेरणी, कृतार्थम म्हार्दोळ संस्थेचे अध्यक्ष आणि पुस्तकाचे प्रकाशक राजेंद्र देसाई तशेंच पुस्तकाचे लेखक डॉ नारायण देसाई कार्यावळीक हाजीर आशिल्ले. सावयवेरे गावचे गोवा मुक्ती संग्रामात व्हड योगदान आसा. मुखावेले पिळगेक ह्या गौरवशाली क्रांतिकार्याची वळख जावची म्हण सावयवेरे गावात रावून गोवा मुक्ती खातीर लढो दिल्ल्या विराग्रणींचो इतिहास आनी कार्यलिखित रुपात मांडपाचो यत्न ह्या पुस्तकावरवी जाला. आनी इतल्यान प्रादेशीक खबरो सोपल्यो.